आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65% अधिक मतदान. 1995 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह. CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून. आणि गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊसमध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. हा दौरा म्हणजे परस्पर देशातली मैत्री अधिक दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचा पुरावा असल्याचं ते म्हणाले. भारत गयानामधले संबंध सामायिक इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि उभय देशांचा परस्परांवरचा विश्वास यावर आधारित असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत प्रत्येक देशात गयानाला बरोबरीनं साथ देण्यासाठी उत्सुक असून दोन्ही देशातले संबंध सर्व विकसनशील देशांसाठी महत्त्वाचे असल्याचं मोदी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65% अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारीत आणखी 1 ते 2% वाढ होण्याची शक्यता आहे. 1995 विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. 1995 विधानसभा निवडणुकीत 71.69% मतदारांनी मताधिकार बजावला होता. राज्यात सर्वाधिक 76% मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली. अहिल्यानगर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, परभणी, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही 70%पेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी 52% मतदान मुंबई शहर या जिल्ह्यात नोंदवलं गेलं. मुंबई उपनगर जिल्ह्यात 55.77% मतदानाची नोंद झाली. ठाण्यात 56% मतदान झालं. हे 3 जिल्हे वगळता इतरत्र 60%पेक्षा जास्त मतदान झालं. मतदारसंघाचा विचार करता चिमूर आणि कागलमध्ये 81%पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. राज्यातल्या 27 पेक्षा जास्त मतदारसंघात 75% अधिक मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी 44.49% मतदान कुलाबा मतदारसंघात झालं. अंबरनाथ, मुंबादेवी, धारावी आणि भिवंडी पूर्वमध्ये 50%पेक्षाही कमी मतदान झालंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्याचं लक्ष वेधून घेतलं. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून सुमारे 38% जनता ही आदिवासी समाजाची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला हा भूप्रदेश असला तरी नक्षलवादी कारवायांमुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. इथल्या जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला मतदानानं उत्तर देण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं. त्यामुळे संदेशाचा सकारात्मक परिणाम दिसून आला अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही वर्षात झालेल्या विकासकामांचे फायदे नागरिकांना दिसून आले, त्यामुळेही त्यांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती. त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी 80,000 बिटकॉईनच्या माध्यमातून 6,606 कोटी रुपयांचा निधी 9 परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टो चलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. आजच्या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 जणांनी हौतात्म्य पत्करलं होतं. त्यांच्या या हौतात्म्याचं स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज CBSEनं केली. 10वी बोर्डाच्या परीक्षा 18 मार्चला तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिल रोजी संपतील. CBSEनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आलं आहे. एका दिवशी कोणत्याही 2 विषयांची परीक्षा येऊ नये याचीही काळजी घेऊन 40,000 विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे. के संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट 2020 कॅग म्हणून नियुक्त झालेल्या गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं आहे. गोव्यात 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे 40 चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या दालनाचं उद्घाटन झालं असून यात 25 फीचर आणि 20 नॉन फीचर चित्रपट दाखवण्यात येत आहेत. महोत्सवात चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच इतरही कार्यक्रम सुरू आहेत. जगभरातील चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टर क्लासच्या माध्यमातून तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. चित्रपट निर्मिती उलगडून दाखवणारे विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. इफ्फीमधील फिल्म बाजारचे हे 18वे वर्ष असून चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळालेली आहे. राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसारभारतीनं आपलं OTT व्यासपीठ वेव तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65% अधिक मतदान. 1995 पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह. CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आणि गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.